नमस्कार, जय महाराष्ट्र। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 शिवसेना भाजप RPI महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 163 मधून माझी धर्मपत्नी शैला दिलीप लांडे, माझी नगरसेविका ह्या निवडणुकीस उभ्या आहेत, निवडणूक लढवत आहेत। माझी आपणास आणि आपल्या परिवारास हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी धनुष्यबाणाचं बटन दाबून आपला आणि आपल्या परिवाराचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती ठेवून माझी धर्मपत्नी शैला दिलीप लांडे यांना धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं ही विनंती। धन्यवाद।